50 languages.
51.
51.
51.
Running errands.
रोजची कामे, खरेदी इत्यादी.
रोजची कामे, खरेदी इत्यादी.
I want to go to the library.
मला वाचनालयात जायचे आहे.
मला वाचनालयात जायचं आहे.
I want to go to the bookstore.
मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
मला पुस्तकांच्या दुकानात जायचं आहे.
I want to go to the newspaper stand.
मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे.
मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचं आहे.
I want to borrow a book.
मला एक पुस्तक घ्यायचे आहे.
मला एक पुस्तक घ्यायचं आहे.
I want to buy a book.
मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे.
मला एक पुस्तक खरेदी करायचं आहे.
I want to buy a newspaper.
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे.
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचं आहे.
I want to go to the library to borrow a book.
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे.
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचं आहे.
I want to go to the bookstore to buy a book.
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचं आहे.
I want to go to the newspaper stand to buy a newspaper.
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचे आहे.
मला चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
I want to go to the optician.
मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
मला सुपरमार्केटात जायचं आहे.
I want to go to the supermarket.
मला सुपरमार्केटात जायचे आहे.
मला बेकरीत जायचं आहे.
I want to go to the bakery.
मला बेकरीत जायचे आहे.
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत.
I want to buy some glasses.
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत.
मला फळ आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत.
I want to buy fruit and vegetables.
मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत.
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.
I want to buy rolls and bread.
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
I want to go to the optician to buy glasses.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
I want to go to the supermarket. To buy fruit and vegetables.
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे.
मला फळ आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचं आहे.
I want to go to the baker to buy rolls and bread.
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे.
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचं आहे.